नमस्कार पारंत स्क्रीन मधून अभय बोलते. सर आमचा आज एक इव्हेंट होता ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, त्याच्या गाजवाला कॉल केला सर आम्ही. आमच्याकडे पुण्याचे जे प्रॉपर्टी होणार आहे त्या एक्झिबिशन तुम्हाला नक्की प्रॉपर्टी रिटर्न देऊ. तुम्हाला जर कुठला प्रॉपर्टी आवडली सर तर तुम्ही ती प्रॉपर्टी बुक करू शकता सर. आम्ही त्यावर ऑफर आणि डिस्काउंट देऊ सर. आहे ना सर? आहे आहे. मार्केट मध्ये 350 नाही सर. मी इकडे चेक करतो सर. पोलीस पिंक कशी पाहिजे सर तुम्हाला? हे बघा सर आमच्याकडं तर थावडेमध्ये तुम्हाला व्हिजन मॉल माहिती का सर? व्हिजन मॉल जवळ एक मिनिट हो सर. तिकडे एक मिनिट हा तुम्हाला कन्फर्म सांगतो ते कुठे आलं सर. ते मारुंजी वगैरे माहिती सर तुम्हाला? हो त्या साईडला येतात थोडे पण. ओके 1 मिनिट सर. 50 लाखा तिकडे 1 BHK सर आणि 65-70 लाखा तिकडे 2 BHK सर. आणि तुम्हाला अजून सांगतो सर मी पाहण्यात मध्ये सर 3 BHK आहेत ते 1 करोडच्या वर आहेत. हो सर त्याच सांगतो मी. तुम्हाला हिंजेवाडी फेसबुक पण चालेल का सर? 47 लाखा तिकडे 1 BHK सर हिंजेवाडी. हो ते कुठे ट्रायडंट टावर म्हणे सर आमचं नियर डीमार्ट नाही का सर आपलं हिंजेवाडी फेसबुक मधलं तिथं जवळ सर. डीमार्ट एकदम जवळ सर. त्यानंतर त्याच्या साईडला तुम्हाला आय पार्क माहिती आहे सर हिंजे फिरन मध्ये आहे नंतर ब्लूरिज. हो ब्लूरिज मध्ये 2 BHK आहे सर. इकडे तुम्हाला 65 लाखाला 2 BHK आहे सर. ठीक आहे अजून 1 मिनिट हा. तुम्हाला चांदी चौक चालेल का सर? चांदी चौकापासून पुढे 4 किलोमीटर वर गेलं की सर आमचं एक फॉरेस्टल नावाचं साईट आहे सर आमची. येस सर येस सर येस सर येस सर बरोबर बरोबर. तिकडे 35 लाखा तुम्हाला 1 BHK भेटेल सर. इकडे 2 BHK 55 लाखाला भेटेल सर तुम्हाला. मग एक काम करा सर तुम्ही तुमचा ऐकलं तुमचं जर ऑफर आणि डिस्काउंट जर बघितलं सर आम्ही तर होऊ शकतं. मी सांगू शकत संपर्क सर. तुम्ही एक काम करा सर आज किंवा उद्या मध्ये आमच्या इव्हेंटला व्हिजिट करा सर. आम्ही तिकडे ऑप्शन आणि डेक्कन मध्ये होणार सर तो इव्हेंट प्रभात रोडला. आम्ही त्यासाठी तुम्हाला कॅब सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतोय. तुम्ही इव्हेंटला जा तुम्हाला तिकडे ऑफर्स आणि डिस्काउंट देतील. कारण प्रत्येक प्रवास जे बुकिंग करतात त्यांना आम्ही ऑफर आणि डिस्काउंट देतोय सर. पहिली ऑफर आहे सर 50,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कॅश कार्ड डिस्काउंट भेटेल सर अपटू 50,000. दुसरी ऑफर सर अपटू 18 लाखावर तुम्हाला ऑप्शन रिलेटेड डिस्काउंट भेटेल सर. आणि तुम्हाला कुठली प्रॉपर्टी बुक करा तो 25,000 रुपये लागतील सर. हा तर तुम्ही उद्या जाऊ शकता ना सर मग इव्हेंटला? का आज जाता सर? 9 पर्यंत चालू राहणार सर आमचा इव्हेंट. चालेल सर काही प्रॉब्लेम नाही सर. मग मी तुम्हाला टेक्स्ट करतो. ओके ओके धन्यवाद सर. वेट दिल्याबद्दल तुमचं.